आजचे दैनिक सुभक्ती पर्व 1 नोव्हेंबर। आमच्या ठाई ख्रिस्ताचे क्लेश। तुमच्यासाठी जी माझी दुःखे त्यामध्ये मी आनंद करतो, आणि ख्रिस्ताच्या क्लेशातले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढत आहे। कलसे 1:24। ख्रिस्ताने पापी लोकांसाठी क्लेश व मरण सोसून जगासाठी प्रेमार्पण तयार केले आहे। ते एक सिद्ध साध्य बलिदान आहे। त्याद्वारे त्याने त्याच्या सर्व लोकांच्या सर्व पातकांसाठी पूर्ण खंडणी भरले। हे दान इतके उत्तम आहे की त्यात काहीही जोडता येऊ शकत नाही, त्यात कसलीही उणीव नाही। फक्त एक गोष्ट सोडून स्वतः ख्रिस्ताद्वारे जगातील राष्ट्रासमक्ष वैयक्तिक प्रस्तुती, ही उणीव भरून काढण्यासाठी परमेश्वराचा उपाय हा की तो ख्रिस्ताच्या लोकांना जगासमोर ख्रिस्ताच्या क्लेशांचे वैयक्तिक प्रस्तुतीकरण करण्यासाठी पाचारण करतो। ही क्लेश भोगून आपण ख्रिस्ताच्या क्लेशाची उणीव आहे ती भरून काढतो। देवाने त्या क्लेशांना ज्या उद्देशाने नेमले होते तो उद्देश आपण पूर्ण करतो। म्हणजेच ज्या लोकांना ते देवाच्या दृष्टीने किती असीम मौल्यवान आहेत हे समजत नाही, अशा लोकांसमक्ष ख्रिस्ताच्या क्लेशांचे वैयक्तिक सादरीकरण। परंतु कलसे 1:24 बाबत सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजे याचे प्रदर्शन की पौल ख्रिस्ताच्या क्लेशात असलेली उणीव कशी भरून काढतो। तो म्हणतो की तो आपल्या स्वतःच्या क्लेशाने ख्रिस्ताचे क्लेश भरून काढतो। तर मग याचा अर्थ हा आहे की पौल ज्यांना ख्रिस्तासाठी जिंकण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यासाठी तो स्वतः दुःख सोसून ख्रिस्ताचे क्लेश प्रदर्शित करतो। म्हणजे त्याच्या क्लेशात त्यांना ख्रिस्ताचे क्लेश दिसले पाहिजे। याचा थक्क करणारा अंतिम निष्कर्ष हा, ख्रिस्ताचे क्लेश हे त्याच्या लोकांच्या क्लेशाद्वारे जगापुढे मांडावे हा देवाचा हेतू आहे। ख्रिस्ताचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी परमेश्वराचा हेतू खरोखर हा आहे की त्याने अनुभवलेल्या काही क्लेशांचा अनुभव तिने सुद्धा घ्यावा। ह्यासाठी की जेव्हा आपण जीवनाचा मार्ग म्हणून वधस्तंभाची घोषणा करू तेव्हा लोकांनी आपल्यामध्ये वधस्तंभाच्या खुणा पाहाव्यात आणि आम्हाद्वारे त्यास वधस्तंभाच्या प्रीतीची जाणीव व्हावी।